श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 54वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं आहे, सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला अरण्यवास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं आहे, सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला अरण्यवास स्वीकारावा असं वाटत असतं. आपण सहज जर बघितलं संतांची चरित्र बघितली तर लक्षात येईल की बहुतेक संत वयाच्या 10व्या 12व्या वर्षीच घरातनं बाहेर पडले सद्गुरूंच्या शोधासाठी. साधना करून पूर्ण झाले 12 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तब्येतीप्रमाणे, आणि मग जगाला उपदेश करायला ते तयार झाले. म्हातारपणी देखील अरण्यात जावं, अरण्यात म्हणजे प्रत्यक्ष अरण्यात जायला पाहिजे असं नाही आहे, एकांतात राहावं असं म्हातारपणी देखील वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. म्हातारं मनुष्य झालं तरीसुद्धा मग नातवंडात पंतवंडात गुंतलेलाच असतो, दिवसभर त्याच्यामध्ये असतो. कधी असं वाटत नाही की पुरे आता हे किती दिवस जायचं आहे. म्हणजे पुरे याचा अर्थ तुम्ही ते लोटून जाऊ नका, पण निदान आता एकांतात शांत बसावं, आता हे बाकीचं काही नको, आपण आणि भगवंत बस एवढंच असंसुद्धा वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. आणि हा जो महापुरुष आहे त्याला लहानपणातच वैराग्य उत्पन्न झालं. त्याचं कारण देखील पूर्वजन्मी किंवा अनेक जन्मी कुठंतरी साधना केलेली असली पाहिजे, आणि त्यामुळेच ह्या जन्मात आल्याबरोबर लहान वयातच वैराग्य निर्माण झालं. जसं समर्थांनी म्हटलं, चिंता करीतो विश्वाची. किती लहान वयात म्हटलं आहे, स्वतःची चिंता करतो म्हटलं नाही, विश्वाची चिंता करतो म्हटलं आहे. त्यासाठीच त्यांचा जन्म झाला. पण जन्म झाला असला तरी त्यांनी देखील पुन्हा 12 वर्ष पाण्यात उभं राहून साधना केलेली आहे. 12 वर्ष सर्व भारतात फिरून समाजाची परिस्थिती पाहिलेली आहे, आणि मग लोकांना उपदेश करायला मार्गस्थ करायला ते तयार झालेले आहेत. सर्व संतांचं आपल्याला असं दिसेल. श्रीधर स्वामी पहा, गोंदवलेकर महाराज पहा, रामकृष्ण परमहंस अगदी लहान वयात. म्हणून हा जो असतो महापुरुष सदा सेवी आरण्य, आणि अरण्यात जायचं म्हटलं तरी अरण्यात काय सुख असतं का बघितलं तर? निसर्गाच्या ह्याला तोंड द्यावं लागतं. वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, तिथं काय खाणंपिणं आपल्या सोयीचं आहे, श्वापद भय नाना प्रकारचं भय आहे. पण ह्याही स्थितीमध्ये तिथं जाऊन कट्टाने निग्रहाने साधना करणं, स्वावलंबी होणं, कुठल्याही दुःखाला कष्टाला तोंड देण्याची तयारी असणं हे सगळं मिळवायला लागतं. पण असे कष्ट केल्याशिवाय कोणीही मोठा होत नाही. देह कष्टाची गरज आहे का? आहे. देह कष्ट आवश्यक आहेत, कारण देहबुद्धी जर का घालवायची असेल, नाहीशी करायची असेल, तर देहाला कष्ट हे आवश्यक आहे. जसं एका ठिकाणी म्हटलं आहे समर्थाने, देह दुःख ते सुख माने तर जावे, नाही तर देहाचे पार चोचले आपण पुरवत राहतो. तसं इथं नाही आहे. म्हणून सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. तारुण्यात म्हणजे ज्या वयामध्ये खावं प्यावं चैन करावी, व्यसनाच्या मागं लागावं, मित्रमैत्रिणीत फिरावं, अशा वयामध्ये जेव्हा हे वैराग्य उत्पन्न होतं त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी साधन आहे. आणि हे जे वैराग्य आहे हे हेकांड पिसं वैराग्य नाही. घरी रागावला आणि भांडं भांडोची गेला, घरी भांडण झालं म्हणून बाहेर पडला असं नाही आहे. ते ज्ञान समजवून निघून गेला, ज्याच्या लक्षात आलं की ज्या विश्वात आपण वावरतो आहे हे सगळे विश्व नश्वर आहे, जाणार आहे, मग शाश्वत काय आहे? त्या शाश्वताचा शोध मला घ्यायचा आहे. मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, हे विश्व काय आहे, हे तीन प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत. ज्यांनी कोणी परमात्म्याला पाहिलेलं आहे त्यांना विचारायचं, तुम्ही देव पाहिलात का? पाहिला असला तर तो मला पाहायचा आहे. ज्यांनी पाहिला ते सांगितलं त्याने की हो मी पाहिला, तुलाही दाखवतो, मी सांगतो त्या मार्गाने जा, ठामपणाने त्याने सांगितलं. पण त्याआधी त्याला काय काय करावं लागलं? तर तारुण्यातच विषय वैराग्य उत्पन्न होऊन परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीनं साधना करणं आवश्यक आहे. आणि ही साधना, ध्यान आपलं लोकांतात जाऊन ध्यान करतो असं शक्य नाही आहे, किंवा लोकांतात बसून नामस्मरण करतायत, कसं लक्ष लागणार? एकांतच पाहिजे. बाहेर नाही जमलं तर घरात का विना? सगळे झोपले असतील त्यावेळेला का विना? ध्यान नाम शांतपणे करता येतं का नाही? ज्याला करायचं आहे, ज्याला इच्छा आहे, त्या ठिकाणी त्याला मार्ग आहे. पण इच्छाच नसेल तर आपण सबबी सांगत राहतो, ते असं झालं, ते तसं झालं, ते तसं झालं, असं नाही. इच्छा ते फळ मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. तर सदासेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे नि मिळे. कुठल्याही कल्पनामध्ये तो गुंतून पडत नाही. मनुष्य नाना प्रकारच्या कल्पना उगीचच करत असतो. स्वस्त बसला ना तरी स्वस्त बसणार नाही तो. मागं काय झालं, पुढं काय होणार आहे, आपण काय करायचं आहे, ह्यांनी काय करायचं आहे, नाना प्रकारच्या कल्पना करून त्या जाळ्यामध्ये आपणच अडकतो, मोहग्रस्त होतो नसत्या गोष्टी. आणि हा सगळा व्याप मनाचा. आणि म्हणून ध्यान नामाची साधना जी सांगितली, ते जे मन या कल्पनेच्या भोऱ्यात माणसाला जीवाला अडकवतं, त्या मनाला ध्यानाची गोडी, नामाची गोडी लावून या कल्पनेतून बाहेर काढायचं आहे. कल्पना संपल्या की मन सुटलं, पण नाही ना सुटत. कल्पना थांबतच नाहीत, एक झाली की दुसरी, दुसरी झाली, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही. लहानपणी शाळेमध्ये असा एक निबंध देत असत, इफ आय वेअर अ किंग, म्हणल्या मी राजा असतो तर काय केलं असतं, कल्पना, सगळी कल्पनेची मनोराज्य. तसं आपणही बसल्या बसल्या कुणाचं तरी वाचलं की सगळ्या जगातला जास्ती श्रीमंत कोण, यादी वाचली, आपल्याकडे एवढे पैसे असते तर आपण त्याचं काय केलं असतं. चालं, कल्पना सुरू झाल्या त्याच्या, काय करायचं करून, आत्ता तुझ्याकडे काय आहेत का दमड्या बघ. पण नाही, कारण त्याला पैसे पडत नाहीत कल्पना करायला, कष्टही पडत नाहीत, पैसेही पडत नाहीत, कल्पना सुरू. मूल अजून पाळण्यातच असतं, मुलगी असली तर आता तिचं लग्न केव्हा करायचं, झाले विचार सुरू झाले. मुलगा आहे त्याची मुंज केव्हा करायची, लग्न केव्हा कराय, आता तो पाळण्यातनं तर बाहेर येऊ दे, पहिला तो राहायला पाहिजे, आणि नाना गोष्टी आहेत ह्याच्यात. म्हणून जो ह्या विश्वाला सत समजतो तो या कल्पनेच्या मागं जातो. आणि ज्याला लक्षात येतं की हे सगळं असत आहे, तो म्हणतो पुढच्या क्षणाला काय होणार आहे याचा भरोसा नाही आहे. नुसते विचार करून काय करायचं? जी व्यक्ती जी गोष्ट समोर येईल त्याला भगवंताच्या इच्छा असं समजून आपण त्याला सामोरं जायचं आहे शांत मनाने. तसं होत नाही, कल्पनातून कल्पना, कल्पनातून कल्पना सुरूच असतात. पण हा सगळा भ्रमिष्ठपणा आहे, सगळं भ्रमच आहे हे जर लक्षात आलं तर या भ्रमिष्ठपणात तो सापडणार नाही, नाही तर तो भ्रमिष्ठपणात सापडतो आणि गुंततो. पण ह्याला मात्र बोध असल्यामुळे, अंडरस्टँडिंग नेमकं असल्यामुळे तो ह्या कल्पनेच्या मेळामध्ये कधीही सापडत नाही, गुंतत नाही. आणखी काय करतो? सळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. का तो कल्पनेच्या मेळात सापडत नाही? तर त्याचा निश्चय दृढ झालेला आहे. परमात्मा कसा आहे, कुठे आहे, काय आहे, तो कसा पाहायचा आहे, आपणच त्याचा अंश कसा आहोत, हे सगळं त्याला अनुभवाचं झालेलं असल्यामुळे तो नसत्या गोष्टीमध्ये सापडत नाही. आणि हा जो निश्चय आहे हा त्याचा दृढ झाला असतो की अहम ब्रह्मास्मी. सद्गुरूंनी सांगितलं आहे तत्त्वमसी सांगितलं, सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा करत 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 तो साधना करत अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आला. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा जो पुढचा आहे बोध, तोही बोध त्याला झाला, त्यामुळे तो भलत्या गोष्टीमध्ये कुठंही रमून जात नाही, भलते निश्चय करत नाही. जो निश्चय करतो तो दृढ असतो, आणि त्यामुळे संत हे काय केव्हाही पहा अत्यंत शांत आनंदरूप समाधानी तृप्त असे असतात. त्यांना काही मिळवून तृप्ती मिळवायची नाही, काही करून समाधान मिळवायचं नाही, ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते तृप्त आणि समाधानी आहेत. म्हणते म्हणतात, चळे नामनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी तयार झाला तरुणपणातच. म्हातारपणी मग मानप्रस्थाश्रमाला जातात वगैरे, ते तात्पुरतं वाटतं आपल्याला, जातात थोडे दिवस परत येतात, कारण घरात जे वागलेले असतात तसं तिथं काही मिळत नाही त्यामुळे. पण त्यावेळेलासुद्धा बुद्धी होतच नाही, म्हणून तारुण्यकाळी अरण्यात जायची इच्छा होणं हे फार मोठं लक्षण चांगलं आहे. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे, चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.